नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। 2047 मेरेन विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करपात गोयचे महत्वाचे योगदान आसतले अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या मुखेलमंत्री परिषदेत ते उलयताले। राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या मुखेलमंत्र्यांच्या परिषदे खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे ब्रेस्तारात चंदीगडा गेले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी परिषदेचे उक्तावण झाले। उत्तर प्रदेश, गोय, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हेर राज्यांनी राष्ट्रीय लोकशाय आघाडीची सरकारां आसात। या सगळ्या राज्यांचे मुखेलमंत्री परिषदेत वाटेकार झाल्यात। पर्यटन, संस्कृती, उद्योग आणि नवनिर्मितीत गोय देशाखातीर महत्वाचे योगदान देता। आत्मनिर्भर भारता खातीर गोय सदांच वावुरतले असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। नरेंद्र मोदी हे सगळ्यात पहिली 2014 वर्षा प्रधानमंत्री झाले। हाचे उपरांत 2019 वर्षा ते दुसरे खेपे प्रधानमंत्री झाले। 2024 वेचणुके उपरांत राष्ट्रीय लोकशाय आघाडीक बहुमत मेळिल्ल्यान ते सेगीत तिसरे खेप प्रधानमंत्री झाले। तिसरे खेपे प्रधानमंत्री झाले उपरांत पहिलेच खेपे मुखेलमंत्र्यांची परिषद जाता। आता महाराष्ट्र आणि झारखंडात वेचणूक जावपाची आसा, ह्या फाटभुये ह्या परिषदेक महत्व आयला। नरेंद्र मोदी हे तिसरे खेपे प्रधानमंत्री जाल्ल्यान तांकां परबी दिवपी थाराव परिषदेत संमत जालो। महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी थाराव मांडलो। गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी थारावाक अनुमोदन दिले। मुळाव्यो सुविधा तयार करून राज्यातले पर्यटन वाढोवपाक सरकार बांधील आसा। सांस्कृतिक, गांवगिरे, वैजकी आणि व्यावसायिक पर्यटन वाढोवपाचेर सरकाराचो भर आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। पर्यटन मळार गोयांक बरेच भोवमान मेळ्यात। गोय हे संवसारातले एक महत्वाचे पर्यटन थळ आसा असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। पणजेत बुधवारा राती हॉटेल आणि रेस्टॉरंट फेडरेशन वर्सुकी परिषद झाली। परिषदेच्या उक्तावणा वेळार मुखेलमंत्री उलयताले। कार्यावळीक केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। पर्यटन हो राज्याचो एक मुखेल व्यवसाय आसा। पर्यटनातल्यान गोय देशाच्या अर्थव्यवस्थेक हातभार लायता असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। ज्या सुटके जुजाऱ्यांच्या घरात एकलोय सरकारी कर्मचारी ना, त्यांच्या भुरग्यांक आता सरकारी नोकरेत प्राधान्य मेळटले। सुटके जुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकरी दिवपी येवजणेत बदल झाला। सुधारित येवजणेची अधिसुचोवणी गृह फाट्यान जारी केल्या। सुटके जुजाऱ्यांचे अजून 35 भुरगे आसात ज्यांका नोकरी मिळूंक ना। सुटके जुजाऱ्यांच्या काय घरांनी तीग तीग जण सरकारी नोकर आसात, काय घरांनी एकलोय सरकारी नोकर ना। ज्या सुटके जुजाऱ्यांच्या घरात एकलोय सरकारी नोकर ना, त्यांच्या भुरग्यांक नोकरी मिळची म्हणून येवजणेत बदल केल्ल्याचे मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केल्ले। फाटल्या महिन्यात मंत्रिमंडळ बसकेत सुधारित येवजणेक मान्यताय दिल्ली। ब्रेस्तारा सुधारित येवजणेची अधिसुचोवणी जारी झाल्या। सुटके जुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकरी दिवपा खातीर गोय सरकारान 2013 वर्सा येवजण तयार केल्ली। पत्रकारितेच्या मळार आदल्या तेपासावन कोकणी भास बरीच मुखार आशिल्ली असे पत्रकार संदेश प्रभुदेसाय हांणी सांगले। ते काल जुवारीनगर वास्कोच्या एमईएस वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोकणी विभागान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान घडोवन हाडिल्ल्या प्रसार माध्यमा, लेखन आणि वावर या विषयावेल्या एका दिसाच्या कार्यशाळेचे उक्तावण करतकच उलयताले। लिबिया लोबो सरदेसाय गोयच्या कोकणी रेडिओ खबरांची पायोनियर आशिल्ली असे ताणी काय देखी देऊन सांगले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनस्वी कामत, कोकणी विभागाचे मुखेली प्राध्यापक सत्यवान नाईक माचेर हजर आशिल्ले। उक्तावण सुवाळ्या उपरांच्या पहिल्या सत्रात दूरदर्शन आणि रेडिओ खातीर लेखन आणि वावर या विषयाचेर कुट्टी फोणेच्या अमे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण हांणी मार्गदर्शन केले। उपरांत दुसऱ्या सत्रात मुद्रित माध्यमांखातीर लेखन आणि वावर या विषयाचेर पत्रकार पांडुरंग गांवकर हांणी मार्गदर्शन केले। जेवणा उपरांतच्या तिसऱ्या आणि निमण्या सत्रात सोशल मीडिया खातीर लेखन या विषयाचेर पलाश अग्नी हांणी विद्यार्थ्यांक माहिती दिली। राष्ट्रीय अन्न सुरक्षा येवजणेखाला पात्र आशिल्ल्या एपीएल रेशन कार्डधारकांनी आपलो महिन्याचो रेशन कोटा नियमित वरचो। सवाय धान्य दुकान सोसायटींनी सप्तकाची एक दीस सुटी सोडून महिन्याच्या 1 ते 21 तारीख मेरेन सकाळी 9 ते दनपारा 1 आणि सांजेची 3 ते 7 वरां मेरेन धान्य वितरण करतात। जे एपीएल रेशन कार्डधारक आपलो महिन्याचो रेशन कोटा नियमित भरना, त्यांचे रेशन कार्ड पूर्व सुचोवणी दिनासतना रद्द करतले असे नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्यान कळीत केला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।